श्रीगुरुदेवदत्त पाहि प्रसादाची वाट द्यावे धुनिया ताट शिष घेऊन जाईला तुझे झालिया भोजन झालो एक संवाद माळुनिया देवा शिष घेऊन जाईला तुझे झालिया भोजन तुका मने चिंता करून राहिलो निवांत शिष घेऊन जाईला तुझे झालिया भोजन पावला प्रसाद आता विठून जावे बाबा आता निजावे आपला तो श्रम कळवे तसे भावे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपल्या स्थळा तुम्हाशी जागवू आम्ही आपल्या चाळा बाबा आपल्या चाळा शुभ शुभ कर्मे दोषी हरावया पीडा